आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्ता हे समावेशन आणि सक्षमतेचं साधन बनायला हवं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 प्रतिपादन. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा राज्यभरात उत्साह. शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय सोहळा संपन्न. विदर्भात शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रम. आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंद्वारा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची घोषणा. आता सविस्तर बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्तेचं लोकशाहीकरण होणं आवश्यक असून विशेषतः ग्लोबल साऊथसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हे समावेशन आणि सक्षमतेचं साधन बनायला हवं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते. जगातली सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आणि सर्वात मोठ्या तंत्रज्ञान प्रतिभेचं केंद्र असलेल्या भारतात एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवरच्या परिषदेचं आयोजन होत असून ग्लोबल साऊथमधल्या देशांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे असं ते यावेळी म्हणाले.
इस समिट का भारत में होना भारत के साथ ही पूरे ग्लोबल साऊथ के लिए गर्व का विषय है. दुनिया के कोने कोने से यहां आए महानुभाव इसकी सफलता को नई ऊंचाई पर ले जा रहे हैं. इसमें यंग जनरेशन की जो उपस्थिति हमने देखी है वो एक नया विश्वास पैदा करती है.
कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक मूलभूत तंत्रज्ञान असून लोकांच्या काम करण्याच्या शिकण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले. परिषदेत उपस्थित असलेल्या जागतिक नेत्यांचं स्वागत करताना ते म्हणाले, सरकार एआय अंतर्गत सर्व 5 स्तरांवर काम करत आहे. सरकारने एक कॉमन कॉम्प्युट प्लॅटफॉर्म तयार केला असून तो स्टार्टअप्स संशोधक शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात 38,000 जीपीयू पर्यंत प्रवेश प्रदान करेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे. राधाकृष्णन यांनी शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्माता धर्मरक्षक निडर योद्धा असल्याचं आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. तर पंतप्रधानांनी महाराजांना दूरदर्शी नेता असाधारण प्रशासक रणनीतीकार आणि स्वराज योद्धा म्हणत नमन केलं आहे. दरम्यान शिवनेरी दुर्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जन्माचा सोहळा साजरा झाला. शिवरायांची पालखी पूजन तसंच पाळणा उत्सवात मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणात 4 वर्षांनी होणारा महाराजांचा 400वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा मानस व्यक्त केला. ते म्हणाले,
2030 साली महाराजांची 400वी जन्मशताब्दी चौथी जन्मशताब्दी ज्यावेळेस आपण साजरी करू त्यावेळी निश्चितपणे अतिशय भव्य जगभरातले डोळेतील अशा प्रकारची शताब्दी ही आपण साजरी करू हा विश्वास देतो.
शिवजन्मस्थळ असलेल्या शिवनेरी विकास आराखड्यासह इतरही स्मारकांसंदर्भात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंतीचा जल्लोष पाहायला मिळतोय. विदर्भात देखील ठिकठिकाणी शिवजयंतीचा जल्लोष दिसत आहे. ऐकूया हा विशेष वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून.
नागपूरच्या महाल परिसरातही शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळ्यानं संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. आज पहाटे 5 वाजल्यापासूनच महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं ते महिलांचं मुद्रा पथक. या पथकातील महिलांनी वारकरी पेहरावात आणि शिस्तबद्ध सादरीकरणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. महालच्या चौकात पालखीचं आगमन झाल्यानंतर महाराजांचा जलाभिषेक करण्यात आला. यावेळी 396 शिवप्रेमींनी रक्तदान करण्याचा संकल्प केला. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांची सुंदर प्रतिकृती तयार केली. या उपक्रमाचा उद्देश कैद्यांच्या सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणं हा होता. याशिवाय विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर आकाशवाणी कार्यालय यासह सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संलग्नित श्री शिवाजी कला वाणिज्य वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अकोट इथं 30,000 स्क्वेअर फुटांची भव्य रांगोळी आकर्षणाचं केंद्र ठरली. 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमातून 40 क्विंटल रांगोळी वापरून सिंहासनावर विराजमान महाराजांची प्रतिमा साकारली असून ही भव्य रांगोळी काढण्याचं महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं हे तिसरं वर्ष आहे. तर अमरावतीत आज विदर्भस्तरीय शिवदौड मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गोंदिया इथं भव्य शोभायात्रा काढण्यात आली. गडचिरोली इथं जिल्हा प्रशासन आणि क्रीडा विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. वाशिम इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य शिवसृष्टी साकारण्यात आली. स्वराज्य स्थापनेचा इतिहास, गडकिल्ल्यांच्या मोहिमा आणि मावळ्यांचं बलिदान दर्शवणाऱ्या या देखाव्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष शिवकालीन वातावरणाचा अनुभव घेता आला. भंडारा जिल्ह्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन गांधी चौकातून करण्यात आलं. यवतमाळमध्ये देखील जय छत्रपती शिवाजी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं.
बुलडाणा जिल्ह्यात खामगावसह आदिवासी बहुल तालुका असलेल्या जळगाव जामोद इथं विविध स्तरातून शिवजयंती साजरी करण्यात आली. मोटरसायकल रॅली, नेत्रहीन लोककलाकारांनी सादर केलेले पोवाडे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची घोषणा केली आहे. हे अभियान राज्यात सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात पुढील 2 महिन्यात 6 दिवस राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांसाठी महसूल विभागातल्या महत्वाच्या 15 प्रकारच्या सेवा एका दिवसात मार्गी लावल्या जाणार आहेत. व्यापारी करार हे आर्थिक प्रगतीचे साधन असतात, परंतु ते समान अटींवर आणि परस्पर लोकहिताच्या आधारावर असले पाहिजेत. देशाच्या सार्वभौमत्वाचा त्याग करून गुलामीकडे नेणारे करार कदापि स्वीकारार्ह नाहीत. अमेरिकेबरोबरचा व्यापारी करार हा दबावाखाली केला असून तो भारतातील अन्नदात्यांचा गळा घोटणारा आहे, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केला आहे. टिळक भवन इथं पत्रकार परिषदेत बोलताना सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. भारत अमेरिका व्यापार करारात सरकारनं भारतातील शेतकरी आणि शेती क्षेत्राच्या हितांचं नुकसान केलं आहे, ऊर्जा सुरक्षेशी तडजोड केली आहे, डिजिटल स्वायत्तता आणि डेटा गोपनीयतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी टीका पायलट यांनी केली. मुस्लिम समाजामध्ये पवित्र समजला जाणारा रमजानचा महिना आजपासून सुरू झाला. काल संध्याकाळी देशाच्या अनेक भागात चंद्रदर्शन झालं. रमजान हा इस्लामिक दिनदर्शिकेतला 9वा महिना आहे. महिन्याच्या शेवटी ईद उल फित्र साजरी केली जाते. वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड अर्थात वेकोली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अधिग्रहित जमिनीचा वाद न्यायालय प्रलंबित प्रकरणांचं कारण सांगून प्रकल्पग्रस्तांची नोकरी आणि आर्थिक मोबदला वेकोली प्रबंधनाकडून थांबवण्यात येत होता. याबाबत केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांच्यासमवेत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 रोजी बैठक झाली. त्यानुसार केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी कोल इंडिया आणि वेकोली मुख्यालय नागपूर यांना नियमात बदल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून या निर्णयानुसार वेकोली अंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून हमीपत्र दाखल करवून घेत नोकरी आणि मोबदला प्रदान करण्याची कारवाई लवकरच करण्यात येत असल्याचं वेकोली प्रबंधनानं स्पष्ट केलं आहे. एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढच्या काही वर्षात 20,000 ते 25,000 बसगाड्या खरेदी करण्याला राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली असून यंदा पहिल्या टप्प्यात 8,300 गाड्या दाखल होणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेला उद्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. राज्यभरातील 16 लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत 100% कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. 18 मार्चपर्यंत 10वीची परीक्षा घेतली जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्ता हे समावेशन आणि सक्षमतेचं साधन बनायला हवं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 प्रतिपादन. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा राज्यभरात उत्साह. शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय सोहळा संपन्न. आणि विदर्भात शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रम. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.